आमने सामने गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही लाईव्ह स्टोरी टेलिंग सेशन्स करत आहोत, प्रत्यक्ष म्हणजेच इन पर्सन आणि ऑनलाईन सुद्धा. आगामी सेशनसाठी नाव नोंदवण्यासाठी booksthatspeak.com/events इथे भेट द्या. बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे राणीची झोप. या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे. गोष्टीचं वाचन असावरी दोषी. एक होता राजा, त्याच्या राणीला झोप येत नसे. छान छान मऊ मऊ पंखांची गादी दिली तरीही तिची तीच तक्रार असे. राजाने प्रधानाला बोलावलं आणि विचारलं, परांची गादी असूनही झोप येत नसेल तर काय करावं? प्रधान म्हणाला, महाराज मी एक उपाय सुचवतो.
कोणता?
राजाने अधीरतेने विचारलं. प्रधान म्हणाला, महाराज गादीवर फुलं अंथरावीत. आपल्या बागेत जाई जुईची खूप फुलं आहेत. फुलांच्या कळ्या संध्याकाळी खुडायच्या, गादीवर अंथरायच्या. रात्री त्या कळ्या फुलतील, शांत झोप येईल. राणी फुलांच्या गादीवर झोपू लागली तरी तिला शांत झोप येईना. ती राजाला म्हणाली, माझ्या पाठीला रात्रभर काहीतरी टोचत होतं. राजाने बिछाना पाहिला, त्यावर जाई जुईच्या सुकलेल्या फुलांखेरीज दुसरं काहीही नव्हतं. तेव्हा राजाने विचारलं, तुला काय टोचत होतं? सुकलेल्या फुलातून न उमललेली एक कळी राणीने उचलली आणि म्हणाली, पाहिलीत ना ही न उमललेली कळी, ही टोचल्याशिवाय कशी राहील? यापुढे मी काही इथे राहणार नाही. असं म्हणून तिने माहेरी जाण्याचा हट्टच धरला. राजाचा नाईलाज झाला. त्याने राणीच्या प्रवासासाठी खास जहाज दिले. प्रवास सुरू झाला. एक दिवस अचानक वादळ आलं. वादळात जहाज फुटलं, पण राणीला एका ओंडक्याचा आधार मिळाला. ती किनाऱ्याला लागली. तिला तिथे कुणीच ओळखत नव्हतं. भुकेने तहानेने राणी व्याकुळ झाली. एका म्हातारीला तिची दया आली. तिने तिला घरी नेलं, खाऊ पिऊ घातलं. म्हातारी धरणावर मोलमजुरी करत होती. राणी देखील तिच्याबरोबर धरणावर काम करू लागली. दिवसभर कष्ट केल्यामुळे रात्री चटईवरही तिला शांत झोप येऊ लागली. एक दिवस धरणाचं काम पाहायला त्या देशाचा राजा आला. राणी तिथे काम करत होती. तिचा वेश बदलला होता तरी त्या राजाने तिला ओळखलं. तो राजा तिचा भाऊच होता. त्याने तिला घरी नेलं. काही दिवस माहेरी राहून राणी सासरी आली. आता तिची झोपेची तक्रारच नव्हती राहिली. ते पाहून राजाला समाधान वाटलं. राजा गमतीने म्हणाला,
काय ग, तुला कळी टोचत होती ना?
राणी चटकन म्हणाली, मला कळी टोचत नव्हती, टोचत होता माझा आळशीपणा. कशी वाटली मुलांनो ही छोटीशी गमतीशीर गोष्ट? अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या, यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. भेटूया पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.